93.5 Red FM.
But it's 93.5 Red FM वर नमस्कार, मी आहे संग्राम मगाशी. राहुल शिंदेचा फोन आला होता. मी प्रश्न विचारला होता की आपल्याकडे रेल्वे मधल्या ब्लँकेट्स या एक दोन महिन्यातनं एकदा धुतल्या जात होत्या. आता सरकारचं म्हणणं आहे की त्या रोज धुतल्या जातील. इनफॅक्ट हळूहळू त्या ब्लँकेटची सगळी डिझाईनच बदलणार आहे. पटापट धुता येतील अशा ब्लँकेट्स इंट्रोड्यूस करणार आहेत. याच्यावरती संग्राम बोलतो पुणेकर खुलतोमध्ये. मी प्रश्न विचारला होता पण त्याचं उत्तर देण्याआधीच राहुल शिंदेचा मात्र ब्लँकेट मुळातच रोज धुण्यालाच विरोध होता. त्याचं मन वळवण्यात मला यश आलं का नाही? सुरुवातीला तो असं म्हणत होता,
किती पाणी लागतं, डिश धुवायला किती पाणी लागतं, ब्लँकेट धुवायला किती पाणी लागतं. ते ब्लँकेट ते वुलनचं ब्लँकेट असतं, ते काय 15 लिटर बादलीत किंवा 10 लिटरच्या पाण्यात ते धुवून शक्य होणार आहे का?
अरे पण मग ते तसं घाण वापरायचं दुसऱ्याने वापरलेलं महिना महिना.
दुसरा काय पर्याय करू शकतो आपण? हॉटेल्स मधले पण रोज धुतले जातात ह्याला गॅरंटी आहे का? अजिबात नाही. हॉटेल बघ, शक्यतो ब्लँकेट कसे असतात, आपण पिलो कव्हर कसं घालतो ना हॉटेल्स मध्ये ब्लँकेटला किंवा रजईला.
आणि फायनली तू त्याच्यामध्ये नाही ना ते ब्लँकेट धुता येत नाही म्हणून तू काही कंप्लेंट करत नाहीयेस. तुझ्यासारख्या लोकांमुळे रेल्वे प्रशासन काय म्हणतं, जाऊ दे ना, नाही काय उलट ते म्हणतात नका धू नका धू, तर ते नवीन सोल्युशन पण काढत नाहीत.
तू एकदा ड्राय क्लीन केलं पाहिजे पण रोजच्या रोज शक्य नाही.
अरे बाबा माझ्या मित्रा, प्रॉब्लेम काय माहितीये का, ते आता तसं का काढतायत, कारण आता मागणी करतायत ना लोक.
हो बरोबर आहे.
तुझ्यासारखी तू म्हणतो की नाही 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 धुता येणार, एकदा महिन्यात ना एकदा ठीक आहे. मग त्यांनी डिझाईन कधीच बदलली नसती आयुष्यात, कळलं का?
हो बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे.
डिमांड आपण केली पाहिजे एवढं.
बरोबर आहे, बरोबर आहे. हायजेनिक दृष्ट्या आरोग्य दृष्ट्या ते रोजच्या रोज धुतलेच पाहिजेत. कोण कसा असतो, आजच्याभर जर त्यांनी ब्लँकेट घेतलंय त्याचा तो आरोग्य कसा असेल, किंवा तो टीबीचा पेशंट असू शकतो.
अरे बापरे, बरोबर. हो, व्हेरी डेंजरस. थांब, अरे ओके ओके, आता तू एकदम लोकांना घाबरायला लागला, एक्स्ट्रीम एंडला गेलास.
संग्राम बोलतो पुणेकर खुलतो रेड एफ एम, बजाते रहो.
कमिंग अप इन जस्ट अ बिट, सुपर हिट गाणं.
ये दीवानी मस्तानी हो गई.
मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.